चीनी मंडी .com पॉडकास्ट।
मेक्सिको मध्ये साखर उत्पादन घटण्याची शक्यता। मेक्सिकोला 2019-20 मध्ये देशातील 50 कारखान्यांमध्ये 6.2 मिलियन मेट्रिक टन साखर उत्पादन अपेक्षित आहे असं देशातील ऊस उत्पादक संघटना युनियन नॅशनल डी कॅनरोज यांनी सांगितलं। सन 2018-19 साखरेचं उत्पादन 6.4 मिलियन टन झालं होतं। ते 2019-20 4% कमी होईल। मागील पीकवर्षाच्या तुलनेत 2019-20 एकूण क्षेत्र मोठं असेल, परंतु उत्पादन कमी असेल। उद्योगानं देशांतर्गत बाजाराचा पुरवठा केल्यानं येत्या हंगामात मेक्सिकोला साखर अधिशेष 2 मिलियन टन होण्याची शक्यता आहे। मेक्सिकोमधील ऊस उत्पादक प्रदेश कोरड्या हवामानानं त्रस्त आहेत, ज्यामुळं साखर उत्पादन बाधित होईल।